आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्व वाढलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागालँड विधानसभेतल्या 7 आमदारांच्या पक्षांतर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पाऊल उचलण्याच्या तयारीत. दहशतवाद विरोधी पथकाकडून ठाणे जिल्ह्यात 12 संशयितांना अटक. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत. जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्व वाढलं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे IATA अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते. जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारत एक आघाडीची शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. उडान योजना ही भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातलं सुवर्णपान असून देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात भारताने जगात 3 क्रमांकावर झेप घेतल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या 5 वर्षात देशात 50 विमानतळं विकसित करणार असल्याची घोषणा यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी केली. यावर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत देशांतर्गत विमान वाहतुकीत 10% वाढ झाल्याचं नायडू यांनी सांगितलं. नागालँड विधानसभेतल्या 7 आमदारांनी केलेल्या पक्षांतराला आव्हान देण्यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पर्यायांचा विचार करत आहे असं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी काल भोपाळ इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. पक्षांतर विरोधी कायद्याखाली हे प्रकरण तपासलं जाईल, यासाठी शक्य ते कायदेशीर पाऊल उचललं जाईल असं श्रीवास्तव यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेल्या जनादेशाचं रक्षण करण्यासाठी पक्ष वचनबद्ध आहे असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 7 आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत 31 मे रोजी सामील झाले. NDPP युती धर्माचं उल्लंघन केल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. विद्यापीठं केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था नाही तर संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्र बनावीत असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चक्र या उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन आणि संकेतस्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. चक्रच्या माध्यमातून संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या 150 दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. नागपूर मुंबई महामार्गावरच्या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन येत्या 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातल्या आमणे यांना जोडणारा हा 701 किलोमीटर लांबीच्या हायस्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरून आता नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. नागपूरमधल्या एम्समध्ये बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जा ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्यासाठी NTPC आर्थिक मदत दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत NTPC याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या युनिटच्या स्थापनेमुळे रुग्णांना सिकल सेल थॅलसेमिया कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर नागपूरमध्येच उपचार मिळणार असून त्यांना दिल्ली मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राज्यस्तरीय स्पर्धेत हंस या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अंतरीचे प्रतिबिंब या दिवाळी अंकाला द्वितीय पुरस्कार तर अक्षर या अंकाला तृतीय पुरस्कार घोषित झाला आहे. तसंच मुलांसाठीच्या दिवाळी अंकांच्या गटात वयम या अंकाला प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून 12 संशयितांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकानं साकीब नाचण, अकीब साकीब नाचण, अब्दुल लतीफ काचकर, कैफ नाचण, शाजिल नाचण, फारक जुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराची झडती घेतली. झडतीदरम्यान 6 जण त्यांच्या घरात आढळले नाहीत. एटीएसनं पुढील तपासासाठी 12 जणांना अटक केलं आहे. धुळे कृषी विभागाच्या पथकानं धुळे शहरात आज सकाळी खासगी बसगाड्या आणि वाहनांवर छापे टाकून 20 लाख रुपये किमतीचं बनावट तसंच राज्यात प्रतिबंध असलेलं कपाशीचं बियाणं जप्त केलं आहे. पथकातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त घालताना मिळालेल्या माहितीच्या आधारे वेष बदलून ही कारवाई तडीस नेली. हे बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलं जात होतं आणि त्यात 1200 ते 1300 पाकिटांचा समावेश होता. कृषी विभागाच्या पथकानं अमरावतीतून प्रतिबंधित HTBT बियाण्यांची 2500 पाकिटं जप्त केली आहेत. जप्त केलेल्या या बियाण्यांची किंमत 25 लाख रुपये आहे. गुजरातमधल्या अहमदाबादमधून अमरावतीमार्गे नागपूरला जाणाऱ्या खासगी बसच्या तपासणीत हा साठा आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी कृषी विभागाच्या पथकानं जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रतिबंधित HTBT बियाण्यासंदर्भात 6 कारवाया केल्या असून त्यापैकी 5 कारवायांमध्ये जप्त केलेला माल गुजरातमधून आल्याचं उघडकीला आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. बंगळुरू संघाचं नेतृत्व रजत पाटीदार याच्याकडे आहे तर पंजाब किंग्जचं कर्णधारपद श्रेयस अय्यर याच्याकडे आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या विभागांमध्ये दोन्ही संघ समान आहेत. पंजाब संघाच्या फलंदाजीची भिस्त प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्यावर असून त्यांच्यासोबत जोश इंग्लिस, नेहल वढेरा, शशांक सिंग फलंदाजीची धुरा सांभाळतील. दुसरीकडे बंगळुरूकडून विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा फलंदाजी करतील. विशेष म्हणजे 2008 सुरू झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हे दोन्ही संघ एकदाही करंडक जिंकू शकलेले नाहीत. यामुळे दोन्ही संघांसाठी हा विजय महत्वाचा ठरणार आहे. अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी LTT मुंबई ते मडगाव आणि हडपसर ते हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. 26 मे अधिसूचित केलेल्या LTTE मुंबई ते मडगाव दरम्यान दर सोमवारी धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेचा कालावधी आता 9 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. 25 मे अधिसूचित केलेल्या दर रविवारी धावणाऱ्या मडगाव LTTE मुंबई साप्ताहिक रेल्वेचा कालावधी 8 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. 26 मे अधिसूचित केलेल्या हडपसर हिसार साप्ताहिक रेल्वेचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. 25 मे अधिसूचित केलेल्या हिसार हडपसर साप्ताहिक रेल्वेचा कालावधी 29 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरने आज JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर केला. रिझल्ट 25.jeeadv.ac.in या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते. बीड इथं ट्रकनं ऑटोला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तेलगाव मार्गावर काल रात्री हा अपघात झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 77 अंकांची घसरण झाली आणि तो 81374 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 34 अंकांची घसरण नोंदवत 24717 अंकांवर बंद झाला. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्व वाढलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागालँड विधानसभेतल्या 7 आमदारांच्या पक्षांतर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पाऊल उचलण्याच्या तयारीत. दहशतवाद विरोधी पथकाकडून ठाणे जिल्ह्यात 12 संशयितांना अटक. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.